जय राधा माधव कुंज विहारी, प्रयत्न करा। जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन बल्लभ गिरीवर धरी, टाळी बाजू शकता। गोपी जन बल्लभ गिरीवर धरी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर बन चरी, यमुना तीर बन चरी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, गोपी जन बल्लभ गिरीवर धरी, हरे कृष्णा 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 हरे हरे, मणा नहीं नहीं मनो का, हरे राम 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 हरे हरे, आता मना हरे राम, थोड़ा उच्च स्वरा मधे, वेरी गुड, राम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा हरे राम राम अपन कीर्तन बराबर का ए सर महत्वाची गोष्ट तीच आहे, सार हेच आहे, सर्व धर्म सार हे हरि नाम। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हरे, कृष्ण राम हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama Ram, Hare Hare, Hare Hare, Hare Hare, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Hare Ram, 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 Hare Hare. Manadra, Talinva. Rama Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Rama Rama Ram Hare Hare Aur Hari Hari Hare Om Jnana Timirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Ye Tasmai Sri Gurave Namaha He Krishna Karuna Sindhu Dina Bandho Jagatpate Gopesh Gopika Kanta Radha Kanta Namostute Tapta Kanjana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanusute Devi Pranamami Haripiye Sundarate Dhyana Ubhe Vitevari Karakatavari Devuniya Tulsi Haragada Kase Pitambara Aude Nirantara Echi Dhyana Makara Kundale Talapati Shravani Kanti Kaustubhamani Virajita Tukamhane Madhe Hechi Sarva Sukha Pahina Sri Mukha Avadine Namo Mahavadanyaya Krishna Prema Pradayate Krishnaya Krishna Chaitanya Namne Gauradvije Namaha Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय मणा ओम नमो भगवते वासुदेवाय 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 धन्यवाद। कीर्तनामध्ये भाग घेण्यासाठी करताल ध्वनीसाठीही आणि विशेष करून आपल्या उपस्थितीसाठी अर्थात आपण काय मेहरबानी नाही करत कोणावरती, इथं अशा धर्मसभेमध्ये येऊन आपल्याच कल्याणासाठी पण आलात आपण, तेव्हा आपलं स्वागत आहे। आता भगवंताच्याच वतीनं आपले आभार। निश्चितच भगवंत प्रसन्न आहेत आपण इथं आलात। आपण सर्व भगवंताची लेकर, विठू माझा कसा विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकूरवाळा, ते आपण सर्व त्या विठ्ठलाची लेकर। विठ्ठलच विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, मला आणि आपल्या सर्वांना भेटण्यासाठी विठ्ठल रथामध्ये बसून जगन्नाथाच्या रूपामध्ये। विठ्ठल श्रीकृष्ण आहेत, द्वारकाधीश श्रीकृष्ण, जगन्नाथ स्वामी ही द्वारकाधीश श्रीकृष्ण। द्वारकेहून द्वारकाधीश पंढरपूरला गेले आणि विठ्ठल होऊन बसले, बसले का उभे राहिले, कराकट करकटावरी ठेवून या आणि तुळशी हार गळा कासे पितांबर। तेच द्वारकाधीश कुरुक्षेत्राला गेले एकेवेळी, युद्धाच्या वेळी नाही महाभारताच्या युद्धाच्या वेळी, त्या अगोदर गेले आणि त्या द्वारकाधीशांचे श्रीकृष्णाचे ते झाले जगन्नाथ स्वामी होन बसले, बलराम बड़ी दादा, बलराम जगन्नाथ बलराम झाले आणि सुभद्रा सुभद्रेनं त्या प्रकारचं रूप धारण केलं। तेव्हा पंढरपूरचे विठोबा आणि कुरुक्षेत्रामध्ये एकेवेळी रूप धारण केलेलं जगन्नाथासारखे रूप धारण केलेले जगन्नाथ हे श्रीकृष्णच आहेत। जयति जयति देवो देवकी नंदनोसो, ऐसी प्रार्थना है। जय हो जगन्नाथा, तू कसा है? जयति जयति देवो देवकी नंदनोसो, तू देवकी नंदन आहेस। जयति जयति वृष्णिवंश प्रदीप, तू वृष्णिवंशाचा दीपक आहेस। जयति जयति मेघ श्यामल कोमलंगो, जय असो जय हो भगवंता जगन्नाथा, तू कसा आहेस? कोमलंगो, तुझ अंग कोमल आहे, श्यामल आहे। जयति जयति पृथ्वीभार नाशो मुकुंद, आणि तुझा विजय असो, तुझाच विजय होतो नेहमी, तू अजिंक्य आहेस, तुला कोणी जिंकू शकत नाही, अजित आहेस तू। अशा ह्या जगन्नाथा तुझा विजयासव, जयति जयति देवो। तेव्हा अशा जगन्नाथाचे आपण लेकर आहोत, म्हणजे आपला जो आत्मा आहे ते भगवंताचं लेकरू आहे। आणि तो आत्मा आता या शरीरामध्ये स्थित आहे, ही शरीर दिली आपणाला आपल्या आई वडिलांनी, पण आत्मा नाही दिला आई वडिलांनी। आत्मा होता म्हणूनच आपण गर्भामध्ये आणि परत शरीरामध्ये प्रवेश केला, जन्माला आलो। तेव्हा शरीरामध्ये प्रवेश करण्या अगोदरचे आपण आत्मे आहोत, आणि शरीर एक वेळी संपतं। न हन्यते हन्यमाने शरीरे, कृष्ण म्हणाले, शरीर एक वेळी संपुष्टामध्ये येईल, येतच की नाही? नाम राम नाम सत है, त्यावेळी आठवणीत राम नाम सत है, कमीत कमी उत्तर भारतामध्ये राम नाम सत है। अंतिम संस्काराच्या वेळी आणि अंतिम संस्कार होतात, शरीराची राख रांगोळी होते, पण आत्मा संपुष्टामध्ये नाही येत। तथा देहांतर प्राप्ती, फक्त आत्म्याचं देहांतर होतं, एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो बस। आणि असा बऱ्याच वेळा आपण प्रवेश केलेला आहे, एका देहातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून नाना योनीतून भ्रमण करत 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 84 लाख अशी त्याची संख्याही आहे। जलजा नवलक्षाने असा हिशेबी शास्त्रामध्ये आहे, जलचर प्राणी म्हणे 9 लाख प्रकारचे, पक्षीनाम 10 लक्षानाम, पक्ष्यांच्या योन्या 10 लाख प्रकारच्या आहेत। क्रिमया रुद्र संख्या कहा, जीव जंतू क्रिमी 11 लाख प्रकारचे, आणि चतुष्पाद प्राणी 30 लाख प्रकारचे, आणि वनस्पती 20 लाख प्रकारचे आणि मनुष्यांच्या योनीही 4 लाख वेगळ्या वेगळ्या सर्वच काही साताऱ्यामध्येच असतील असं नाही किंवा पृथ्वीच्या पाठीवरती सर्व जगभर या योन्या विखुरलेल्या आहेत. या ब्रह्मांडामध्येच नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगन्नाथ स्वामी घे किंवा 4 लाख प्रकारच्या योनीत योनीतून भ्रमण करत 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 तसर ते शेवटी किंवा भगवंताच्या कृपेनं आपणाला हे मनुष्य देह भेटतो. आता भेटलेला आहे, आत्म्याला भेटलेला आहे. तेव्हा आत्मा भगवंताचं लेखरू ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन असा आपला परिचय दिला भगवंतानी. हे माणसानो स्त्रियानो पुरुषानो बालकानो बालिकानो ममई वंश आपण माझे अंश आहात. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन आपण सनातन आहात म्हणजे आपली कधी सुरुवात नाही किंवा अशी वेळ नव्हती ज्यावेळी आपण नव्हता आताही आहात भविष्यामध्ये नेहमीच राहाल असे सनातन आत्मे आहात तुम्ही असं कृष्ण कृपा करून आपणाला परत त्यांनी सांगितलं. तसं या गोष्टी अर्जुनाला सांगितल्या. पण या सर्व गोष्टी अर्जुनासाठी थोड्याच होत्या. या सर्व गोष्टी आपल्या सातारकरांच्यासाठी होत्या, सांगलीकरांच्यासाठी होत्या, कोल्हापूरकरांच्यासाठी म्हणजे करमरकर आहेत. एका व्यक्तीला भेटलो मी, बऱ्याच व्यक्तींना भेटतो आणि एका व्यक्तीला भेटलो त्याला विचार आपलं काय नाव व्यक्ती म्हणा माझं नाव करमरकर समजलं आपणाला. माझं नाव म्हणजे कर करायचं आणि काय मग मरायचं आणि मरून परत उरायचं परत जन्माला यायचं कर मर कर. खरं आहे बाबा म्हटलं तुझं नाव खरं खरं तुझं जसं कार्य तसंच तुझं नाव आहे. पण ते नाव कदाचित एका व्यक्तीचं असेल पण तसे आपण सर्वच सर्वजणच कर मर कर आहोत. कर मर कर हेच चालू आहे जन्मोजन्मी. त्या भगवंतानी अर्जुनाला निमित्त बनवून लेकी सांगे काय लेकी सांगे सुने सुने लागे लेकी सांगे सुने लागे सुन भाई. जसे सासू काही उपदेश आपल्या मुलगी होत्या सोनेला सांगायची तेव्हा सोनेला प्रत्यक्ष न सांगता सून आणि सासू ज्यावेळी एकाच वेळी एकाच ठिकाणी असतात सून आणि मुलगी तेव्हा ती असा काय उपदेश ते मुलगीला करते पण तो उपदेश असतो तसा सोनेसाठी. तेव्हा हा गीतेचा उपदेश आपल्यासाठी आहे पण भगवंतानी तो अर्जुनाला सांगितला. जो आपण या मनुष्य जीवनामध्ये आपण समजून घ्यायला हवा आपण इथं आलाच तेव्हा आपणास संधी लाभते की भगवंत अशी काही व्यवस्था करतात जेणेकरून आपण साधुसंग सर्व शास्त्रे कोय लव मात्र साधु संगे सर्व सिद्धी होय. साधु संघ भक्ति वेदान स्वामी श्रील प्रभुपाद के ज्यांनी या हरे कृष्ण आंदोलनाची स्थापना केली, ते म्हणायचे की हरे कृष्ण आंदोलन ही आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना म्हणत संघाची त्यांनी स्थापना केली. त्याचा उद्देश जेणेकरून लोकांना साधू संघ लाभेल, साधू संघ सतसंगती. तेव्हा या उत्सवाच्या निमित्तानं इथं साधू संघही होतोय, दिवसभर रथयात्रा झाली, रस्त्यामध्ये भगवंताचं दर्शन, जे कोणी दर्शन करण्यासाठी भगवंताजवळ नाही पोहोचले जिथून रथ सुरू झाला, अशा लोकांना भेटण्यासाठी, आपल्या जीवांना भेटण्यासाठी भगवंत नगराची प्रदक्षिणा इतर ठिकाणी करतात. आज त्यांनी साताऱ्यामध्ये नगर भ्रमण केलं. कोणी नगर भ्रमण केलं? भगवंतानी, भगवंतानी, भगवंत. वी 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 व्ही आय पी, व्हेरी 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 इम्पॉर्टंट पर्सन पर्सनॅलिटी, जगन्नाथ बलदेव सुभद्रानी आज साताऱ्याचं भ्रमण केलं. रथामध्ये विराजमान होऊन रथ पाहिला, ओढलाही असेल काही जणांनी, समोर आहे पा एवढा मोठा रथ. असं आहे का एवढा मोठा, एवढी मोठी गाडी कुणाची आहे का? कुणा व्ही आय पीची, राष्ट्रपतीची नाही, एवढी एवढा मोठा, मोठी गाडी, मोठा रथ, चॅरियट. निश्चितच कोणी विशेष व्यक्तीचा हा रथ, तेव्हा ते विशेष व्यक्ती आहेत जगन्नाथ, श्रीकृष्ण, बलदेव, सुभद्रा. आपल्या विग्रह रूपामध्ये, विग्रह रूपामध्ये भगवंत विग्रहाच्या रूपानेही प्रगट होतात. 5000 वर्षापूर्वी प्रगट झाले देवकीचे पुत्र, पुढे यशोद्याचे पुत्र म्हणून. पण विग्रहाच्या रूपाने भगवंत प्रगट होतात. भगवंताची बरीचशी स्वरूप आहेत, त्यामध्ये भगवंताची मूर्ती, विग्रह, ज्याची प्राण प्रतिष्ठा होते. आणि मग ते विग्रह मूर्ती साक्षात भगवंत, म्हणून नामदेवानं ज्यावेळी भोजन खाऊ घातलं विठ्ठलाला, विठ्ठलानं काय केलं? आपल्या हाताने खाऊन दाखवलं, कमरेवरचे हात त्यांनी उचलले आणि विठ्ठल खाऊ लागल्या, लागला आपल्या हातानं. अशा बऱ्याचशा असंख्य लीला आहेत विग्रहांच्या, मूर्त्यांच्याही. भगवान सिद्ध करतात या विग्रहाच्या रूपानं, या विग्रहाच्या रूपानं, मूर्तीच्या रूपानं भगवंत आज साताऱ्यामध्ये प्रगट होऊन त्यांनी भ्रमण केलं, रथामध्ये विराजमान होऊन. जसं 500 वर्षापूर्वी साक्षात श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के, तर काही दिवसामध्येच आपण एक मोठा उत्सव साजरा करणार आहोत, ज्या पौर्णिमेला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणता. आम्ही गौडीय वैष्णव त्या पौर्णिमेला नाव आम्ही दिलेलं आहे गौर पौर्णिमा. त्याच दिवशी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू प्रगट झाले, रामचंद्र त्रेतायुगामध्ये प्रगट झालेले रामचंद्र, द्वापारयुगामध्ये प्रगट झालेले कृष्णचंद्र, कलियुगामध्ये चैतन्य चंद्राच्या रूपानं प्रगट झाले. 530 वर्षापूर्वी पश्चिम बंगाल भागीरथीच्या तटावरती, गंगेच्या तटावरती, मायापूर नवद्वीप नावाच्या धामामध्ये तेव्हा ते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भ्रमण करत 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 आणि त्यांचं भ्रमण करणं म्हणजे फक्त हात हलवत नाही, नाचत. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भगवंतांनी संन्यास घेतला. संन्यास घेणारे एकच भगवंत आहेत, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्या भ्रमण करत करत भगवंतांनी महाराष्ट्राची यात्रा पंढरपूरलाही गेले आणि साताऱ्याला आले. भगवान साताऱ्याला आले. हरी बोल. भगवान साताऱ्याला आले. त्यावेळच्या लोकांनी पाहिलं त्या भगवंताला. अजानुलंबित भुजो कनकावदातो संकीर्तनैकपितरो कमलायताक्षो विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वंदे जगत्प्रियकरो करुणावतारो. ते करुणावतार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. अजानुलंबित भुजो, त्यांच्या लांबच लांब भुजा. अजानुलंबित भुजो, हेच तर भगवंताच्या विग्रहाचं वैशिष्ट्य आहे. आता जगन्नाथाच्या हाताचा काही पत्ताच नाही, थोडेच दिसतात बाहेर हात. तेव्हा एक विशेष लीला आहे, त्या लीलेमध्ये असं दर्शन दिलं भगवंताने, ते जगन्नाथ बनले. पण त्या जगन्नाथाचे श्रीकृष्णाचे चैतन्य महाप्रभूंचे हात लांबच लांब. अजानु लंबित भुजो. भगवंत सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्रीहरी कीर्तन मे. सर्व भारताचं भ्रमण केलं भगवंतानी. हरी कृष्ण नाम गौर करिला प्रचार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा प्रचार प्रसार भगवंतानी, साक्षात भगवंतानी केला. तो प्रचार करत करत भगवंत साताऱ्यापर्यंत आले. आणि सातारा 500 वर्षापूर्वीचा सातारा आध्यात्मिक भरभराट होती. इथे कृष्ण वेन्ना संगमावरती पोहोचले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. त्या ठिकाणचं वैभव अर्थात भग्नावशेष, त्याची स्थिती आता काही तेवढी ठीक नाही. पण आपण कल्पना करू शकतो 500 वर्षापूर्वी सातारा परिसरामध्ये राहणारे व्यक्ती किती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगत समृद्ध असतील. त्याच ठिकाणी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ लाभला. या परिसरामध्ये कृष्ण कर्णामृत नावाच्या ग्रंथाचं अध्ययन होत असे. कृष्ण कर्णामृत बिलो मंगल ठाकूर नावाचे लेखक किंवा कवी, त्यांची ही रचना कृष्ण कर्णामृत. घरोघरी या कृष्ण कर्णामृताच्या चर्चा कथा होत होत्या. भगवंतांना हा ग्रंथ एवढा आवडला की त्यांनी त्या ग्रंथाची प्रतिलिपी कॉपी बनवली. फोटोस्टॅट नाही आता, त्यावेळी नव्हतं ते. आणि तो ग्रंथ भगवंत जगन्नाथपुरीला घेऊन गेले. जगन्नाथपुरीमधल्या आपल्या परिकरांना तो ग्रंथ दिला. आणि स्वयं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू अर्थात आहे श्रीकृष्ण, पण भगवंत त्या अवतारामध्ये भक्ताची भूमिका निभवली त्या श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी. कृष्ण कर्णामृतचं श्रवण किंवा कृष्ण कर्णामृताचं अमृतपान करत असत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये सुद्धा. तेव्हा ते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू साताऱ्याला 500 वर्षापूर्वी आले आणि परत आता जगन्नाथ स्वामी घे जगन्नाथ स्वामीच्या रूपामध्ये परत आज आले. अर्थात ते बहुतेक इथेच राहतात विग्रह, त्यांची आराधना इथेच होते. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना मन संघ सर्व जगभर आमची जगन्नाथाची मंदिरं आहेत. पृथ्वीच्या पाठीवरती जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ. फक्त जगन्नाथपुरीमधल्या पंडांचा पंडानाथ नाही, तो सर्वांचा नाथ. ते भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी जगन्नाथाला खऱ्या अर्थानं जगन्नाथ त्यांचं नाव सार्थक केलं भगवंताचं. सर्व जगाला जगातल्या लोकांकडून त्या जगन्नाथाची आराधना करून घेऊ लागले भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. 50 वर्षापूर्वी प्रभुपादांनी हे कार्य सुरू केलं आणि 49 वर्षापूर्वी प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पहिली रथयात्रा काढली. सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिकेमध्ये आहे. ज्या रथयात्रेमध्ये 10,000 लेडीज अँड जेंटलमॅन उपस्थित होते, तेवढी संख्या साताऱ्यामध्ये. आता थोडी संख्या वाढली पण रथयात्रेमध्ये एवढी संख्या नव्हती. अमेरिकेमध्ये रथयात्रा ज्यावेळी पहिली रथयात्रा निघाली 10,000 लोक होते त्या रथयात्रेमध्ये. त्या 10,000 लोकांनी कीर्तन केलं, 10,000 लोकांनी प्रवचनही ऐकली. स्वतः श्रील प्रभुपाद त्या रथयात्रेमध्ये उपस्थित होते. स्वतः श्रील प्रभुपाद त्या रथयात्रेमध्ये कीर्तन करत होते आणि मग सर्वांना प्रसाद वितरणही झालं त्या गोल्डन गेट पार्क नावाच्या पार्कमध्ये ती रथयात्रा संपन्न झाली, समापन झालं. अशा प्रकारे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी सर्व जगभर जगन्नाथाची मंदिरं अर्थात जगन्नाथाची श्रीकृष्णाची राधा गोविंद नावाचं मंदिर, पहिलं मंदिर स्थापित केलं 50 वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये. तेव्हा 50 वर्षापूर्वी फक्त एक मंदिर होतं. आता हरे कृष्ण आंदोलनाची 700 मंदिरं आहेत, 700 टेम्पल्स. आणि लाखो करोडो भक्त आहेत जीवात्मे. एकदा व्यक्ती भक्त बनला की मग तो अमेरिकन राहत नाही, तो इंडियन राहत नाही, रशियन राहत नाही, तो आफ्रिकन राहत नाही. आणि भक्त म्हणजे काय? शरीर भक्त थोडाच बनतं. भक्त कोण बनतं? कोण बनत असा हो भक्त? भक्त आहे कोण? आत्मा. आत्मा भक्त आहे. तेव्हा आत्मा अमेरिकन नाही, आत्मा चायनीज, आत्मा जॅपनीज, आत्मा डच, फ्रेंच. आत्मा नसतो, आत्मा आत्मा ममई वंश. आत्मा भगवंताचा अंश आहे. तेव्हा करोडोच्या संख्येनं हरे कृष्ण भक्त सर्व पृथ्वीच्या पाठीवरती रथयात्रा काढतायत. आणि ज्या भगवद्गीतेचा उल्लेख केला आपण काही वेळापूर्वी, ही भगवद्गीता सर्व जग वाचू लागलेला आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव. एक शास्त्र पुरेसा आहे म्हणे, मानव जातीसाठी एक शास्त्र पुरेसा आहे. कोणतं शास्त्र? एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. सर्व जगभर जगातल्या सर्व मुख्य मुख्य भाषेमध्ये भगवद्गीता जशी आहे तशी, ॲज इट इज, यथारूप, तेना मूळ रूपे प्रकाशित झालेली आहे. लोक वाचतायत आणि वाचतायत आणि त्यावरती अंमलबजावणी करतायत. भगवान म्हणाले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती. मला अर्पण करा. आज भगवंताला 56 भोग लावला भक्तांनी. भगवान म्हणाले, पत्रम पुष्पम फलम तोयम मला अर्पण करा, मी ग्रहण करेन. त्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करा. तेव्हा भगवंतानी भगवंताच्या या आदेशाचं पालन सर्व जगभर होत आहे. हरे कृष्ण भक्त करता आहेत. भगवंत म्हणू शकले असते पण म्हणाले नाहीत. मटनम चिकनम म्हणाले का? नाही म्हणाले, नाही म्हणाले. कारण ते डायट भगवंताचंही नाही आणि माणसासाठी ते डायट नाही, राक्षसासाठी आहे. मटनम चिकनम या साताऱ्यामध्ये हे मीठ, कच्चं मीठ आणि कसलं आहे आज वाचायला भेटलं, कसलं हिरवं मीठ काय माहिती नाही, पण हे मीठ मीठ असं मांस तसं मांस जाहिराती चालू आहेत. आणि इथे आपण उत्सव साजरा करतो आहोत, जगन्नाथ रथोत्सव. आज सकाळी उल्लेख झाला त्या गोष्टीचा, काही एवढी महत्त्वाची गोष्ट नाही, पण काही महिन्यापूर्वी बेळगावला जाताना रस्त्यामध्ये एका नवीन उत्सवाचं नाव ऐकलं. कोणता उत्सव? मटनोत्सव. ऐकलं का नाव? नाही ऐकलेलंच बरं. पण मटनोत्सव, तेव्हा आणि मटन भाकरी, भाजी भाकरीचे दिवस निघून गेले. मटन भाकरी, तेव्हा हे सर्व केल्यानं असं खाल्ल्यानं आपण आपण दानव बनतो, मानव राहत नाही. आपल्यामध्ये हिंस्र वृत्ती वाढते, आपण हिंसक बनतो. आपल्यामध्ये क्रोध वाढतो, भांडण तंटे होतात, मग लढाया होतात, महायुद्ध होतात. याच्या पाठीमागं मांस भक्षण हे एक मुख्य कारण आहे. सात्विक आहार, मग आपण सात्विक विचाराचे बनवू, मग शांती मग शक्य आहे. पण हरे कृष्ण आंदोलनाचे जे अनुयायी चायनीज सुद्धा पत्रम पुष्पम फलम तोयम भगवंताला नैवेद्य दाखवून, काही महिन्यापूर्वी मी चायनामध्ये होतो, तिथे एवढी भगवद्गीतेची मागणी ही चायनीज भाषेमध्ये. हरे कृष्ण संस्थेनं चायनीज भगवद्गीता छापलेली आहे. आम्ही एक 10 दिवस होतो, 10 दिवसामध्ये आम्हीच आमच्या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या लोकांना भगवद्गीतेचं वितरण केलं. 1200 चायनीज भगवद्गीतेचं वितरण झालं. 1200 लोकांनी, म्हणजे 1200 कुटुंबामध्ये भगवद्गीता पोहोचली. आणि हे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ कोट्यावधी भगवद्गीतेचं वितरण झालेलं आहे आतापर्यंत. आमचे गोविंदाज रेस्टॉरंट आहेत, चेन ऑफ रेस्टॉरंट्स अराउंड द वर्ल्ड. गोशाळा आहेत. नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगथिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. ही जी संस्कृती आहे, हा जो विचार आहे, भगवंताला प्रिय ब्राह्मण आणि गाय, तेव्हा त्या गायीची सेवा, त्या गायीची पूजा, सर्व जगभर हरे कृष्ण आंदोलनाच्या गोशाळा आहेत, गोशाळा. तेव्हा एक वेळचे हे गोभक्षक या हरे कृष्ण आंदोलनाच्या संपर्कामध्ये येऊन ते गोभक्षकाचे गोरक्षक झालेल्या सर्व जगभर. अशा प्रकारे विचाराची क्रांती, विचाराचं मंथन, विचाराची क्रांती, उच्च विचार, साधी राहणी. आणि विचार कसा? उच्च विचार, पण प्रचार उलटा आहे. भगवंत म्हणतात योगी भव, योगी माणसा योगी, योगी हो, योगी हो. पण प्रचार काय जगभर? भोगी भव, भोगी भव, माणसा भोगी हो. आणि भोगानंतर काय होतं मग? नेक्स्ट रोगी भव. तू रोगी हो, एवढे रोग, हॉस्पिटल हाऊसफुल चालू आहेत. आपलं जे खानपान, त्याचा परिणाम, दुष्परिणाम आहेत हे रोग. हरे कृष्ण. तेव्हा आपण विचार करा, थोडा उच्च विचाराचे व्हा, भगवंताचे विचार, उच्च विचार. भगवद्गीतेमध्ये उच्च विचार आपणाला भेटतील, उच्च विचार. मात्रवत परदारेषु लोष्टवत परद्रव्येषु आत्मवत सर्वभूतेषु य पश्यति स पंडितः. हे उच्च विचार आहेत, सॅम्पलिंग त्या उच्च विचाराचं. मात्रवत सर्व स्त्रिया माते समान इत्यादी इत्यादी. सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वाणि भद्राणि पश्यन्तु, न क्वचित् दुःखभाग् भवेत्. हा उच्च विचार आहे, सर्व सुखी होवोत. मी जर काय करू शकलो त्यांच्या दुःखाच्या निवारणासाठी, तो विचार. तेव्हा इस्कॉन हे हरे कृष्ण आंदोलन आपल्या नगरीमध्येही त्याची स्थापना झालेली आहे. आजचा हा फक्त आजचाच कार्यक्रम आणि मग उद्यापासून आम्ही अर्थात काही जण आम्ही आलो आहोत दुसऱ्या मंदिरातून इस्कॉनच्या, किंवा आम्ही भ्रमण करतो पण काही मंडळी इथेच राहतात, इथेच प्रचार प्रसार करतात. प्रचार आचार, आचार आणि विचार करून प्रचार करतात. बरेचसे गृहस्थ आहेत, अधिकतर गृहस्थ आहेत. तुमच्यापैकी कोण कोण हरे कृष्ण आंदोलनाचे अनुयायी अगोदरच कोण कोण आहात? हरे कृष्ण आंदोलनाशी आपण जुडलेला आहात असे कोण कोण आहे? ओके, बरेचसे आहेत. कोण पहिल्यांदा हरे कृष्ण आंदोलनाच्या पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये आलात असे कोण कोण आहेत? या अगोदर आपण कधी आलेलं नव्हता हरे कृष्ण आंदोलनाच्या, असे ही काही जण आहेत. तेव्हा या आंदोलनाचे आपण सक्रिय सदस्य व्हा, साधू संघ प्राप्त करा, प्रेरणा घ्या. विशेष करून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचं कीर्तन करा, जप करा, ध्यान करा, आराधना करा. या मंत्र मेडिटेशन, या मंत्राचं ध्यान करा. मंत्र जप हीच आराधना आहे. आणि भगवंताला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करा. सर्व मात्र मंडळी असा काही संकल्प घेऊ शकतात. जगामध्ये शांती हवी आहे का? घरामध्ये शांती हवी आहे. मन शांत हवं असेल तर हा एक मोठा उपाय, मुख्य उपाय. शाकाहारी व्हा. फक्त शाकाहारी नाही, फक्त व्हेजिटेरियन नाही, कृष्णटेरियन नाही म्हणतो. हा फक्त शाकाहारी नाही, शाकाहारी तर हत्ती शाकाहारी आहे, बरेचसे पशुपक्षी शाकाहारी आहेत. भगवंताला नैवेद्य दाखवून, भगवंताला खाऊ घालून, मग प्रसाद बनवून खा. जसं आपलं अन्न, जैसा अन्न वैसा मन, मन वैसा अन्न वैसा मन. ते मन शांत शुद्ध पवित्र. कोणाकोणाला वाटतं की आपलं मन शांत असावं, शांत असावं, पवित्र असावं? धन्यवाद. सर्वांची इच्छा आहे, नाहीतर आपण त्रास देणार, शेजाऱ्यांना त्रास देणार. आपण आपण जर शांत नसाल, आपण रागीट असाल, आपण हे असाल, शेजाऱ्याला काय, घरच्या श्लोकांना आपण मारपीट कराल, हे कराल, रागे भराल. हे कलियुगाचं लक्षण आहे. अर्थात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मोह आहे, मात्सर्य आहे. हे सहा शत्रू आहेत, षड रिपू. तेव्हा या शत्रूंना परास्त करण्यासाठी, या शत्रूंचा पराभव करण्यासाठी आपण, आणि आपण विजयी व्हायचं असेल आपणाला, तर आपण कृष्णाच्या पक्षामध्ये या. कृष्णाचा पक्ष हे हरे कृष्ण आंदोलन कृष्ण पक्ष आहे. काही पार्टी आहेत आजकाल, म्हणे कसली पार्टी, आम आदमी पार्टी, आम आदमी पार्टी. आमची पार्टी आहे आम आत्मा पार्टी. आम आत्मा, फक्त इंडियामध्ये आत्मा नाहीत, आत्मे जे कुठेही असू द्या, त्या सर्वांची पार्टी. आणि त्या त्या पार्टीचा जय होतो, कृष्णाच्या पार्टीचा जय होतो. विजयस्तु पांडुपुत्रानामीशाम पक्षे जनार्दन. पांडुपुत्रांचा विजय निश्चितच होणार का? ईशाम पक्षे जनार्दन, त्यांच्या पक्षामध्ये कोण आहे? जनार्दन आहे. यतो धर्मस्ततो जयः, जिथे धर्म तिथे विजय. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. विशेष करून ही संकीर्तन आंदोलन सर्व विजय होत आहे. या संकीर्तन आंदोलनाचा जगभर म्हणूनच फार अल्प काळामध्ये, फक्त 50 वर्ष काही जास्त नाहीत, आणि हे आंदोलन 10,000 वर्षापर्यंत टिकून राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या काही घटना घडतील. या सुवर्ण काळा, या कली काळामध्ये 10,000 वर्षाचा एक सुवर्ण काळ आहे, आणि हे आंदोलन पसरतच राहील, विकसित विजयी होतच राहील. आणि सरतेशेवटी विजय, विजय म्हणजे काय? त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति, हा एक विजय आहे. हे शरीर त्यागल्यानंतर, सोडल्यानंतर पुनर्जन्म नैति म्हणजे विजय झाला. परत जन्म घ्यावा लागणार नाही आपणाला. आम्ही जातो, कुठे जातो? आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा. ते तुमचं गाव कोणतं? कोणत्या गावचे आपण? सातारा. ओके, व्हेरी गुड. मला वाटलंच एवढ्या लवकर विसरणार नाही आपण. तेव्हा ते देहूकर म्हणत होते, तुमचं गाव तर आपलं गाव तर जवळच आहे, हे काय बाजूलाच की तू विमानामध्ये बसून आपल्या गावी जात आहे, काय चालत जाऊ का आपण? तेव्हा गावकरी म्हणत होते आपलं गाव देहू आहे, पण तुकाराम महाराज त्यांच्या मनामध्ये वेगळंच गाव बसलेलं होतं. त्या वेगळ्याच गावाच्या गोष्टी करत होते. ते गाव त्यांचंही होतं आणि ते गाव तसं आपलंही आहे. ते गाव कोणतं? कोणतं गाव? पंढरपूर ते गाव, वैकुंठ ते गाव, गोलोक. त्या देशात आहे, त्या गावशी आपण. पहा किती विसर पडलेला आपणाला, किती प्रभावित झालोय आपण या जगानं. आपण विसरलो, आपलं गावच विसरलो, आपलं नावही विसरलो. आपले आई वडील विठू माझा लेकूर बाळा, त्या विठोबाला विसरलो, त्या श्रीकृष्णालाच विसरलो. याचंच नाव, याचंच तर नाव आहे माया. मम माया दुरत्यया, बडी जबरदस्त माया, भगवंताची माया. तेव्हा या मायेच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला काढण्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. म्हणूनच या मनुष्य जीवनाला दुर्लभ 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 मानव जन्म सत्संगे, हे मनुष्य जीवन दुर्लभ असं मांडलेलं आहे, असा उल्लेख आहे. दुर्लभ दुर्लभ. तेव्हा हे मनुष्य जीवन फक्त काय? आहार निद्रा भय मैथुनासाठी नाही. हे धंदे तर कुत्री मांजर सुद्धा करतायत. अयम देहो देह भाजाम निलोके, कष्टान कामान अर्हते विडभुजान विडभुजान. डुकर ज्यांचं भोजन आपल्याला माहिती आहे काय भोजन करतात, तेव्हा ते खातायतच की, तेही झोपतायतच की, त्यांचं मैथून चालूच आहे. भांडण तंटे तेही करतात, आहार निद्रा भय मैथुनमच. पण आपण माणसाने आपण काहीतरी वेगळं करायला हवं, तर मग आपण माणूस आहोत ही गोष्ट सिद्ध होईल. तेव्हा ती ती जी विशेष किंवा वेगळी गोष्ट, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे धर्म, कृष्ण भावना, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ. तेव्हा आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य एतत् पशुभीर नरानाम, या चार गोष्टी सामान्य आहेत, आहार निद्रा भय मैथुन, पशु पक्षी आणि नर यांच्यामध्ये सामान्य. धर्मो भी एको अधिको विशेषो, पण धर्मच एक अधिक ॲडिशनल असं कृत्य आहे, कार्य आहे, जो जे कार्य फक्त माणसंच करू शकतात तेव्हा ते धर्माचं कृत्य जर माणसाने नाही केलं तर मग पुढं म्हटलेलं आहे, धर्मेन हीन पशुभीर समान, धर्महीन माणसं पशु आहेत, जे काय करत असतील, आमची पार्लमेंट आहे, आमचं हे आहे, फोर लेन बिजली सडक पाणी हे आहे, ते हायटेक सिटीज आहेत आणि काय आहे, आमचे हॉस्पिटल्स आहेत, फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत, पण सरते शेवटी काय आहे, आहार निद्रा भय मैथुन आमच्या बस. तेव्हा हे सर्व केलं पण धर्म नाही केला, पण धार्मिक नाही बनलो, कृष्ण भावना भावित नाही बनलो, आपण भक्ती नाही केली, भगवद्गीता वाचून श्रीमद भागवतचं अध्ययन नाही केलं, कृष्ण प्रसाद नाही ग्रहण केला, सत्संगामध्ये आपण नाही गेलो, या क्लबचा मेंबर त्या क्लबचा मेंबर, पशुभीर समाना. तेव्हा आपल्या सर्वांना सुखी समाधानी शांत आणि काय काय करण्याच्या उद्देशानेच भगवंतानी हा या धर्माची कृष्ण भावनेची व्यवस्था धर्मसंस्थापनार्थाय संभवामी, युगे युगे धर्माची स्थापना भगवंत करतायत, तेव्हा त्याच धर्माचा प्रचार प्रसार आणि त्याच धर्माची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशानं हे हरे कृष्ण आंदोलन ही इस्कॉन सर्व जगभर कार्यरत आहे. तेव्हा आपण याचा पूर्ण लाभ घ्या आणि या गोष्टींचा या विचारांचा प्रचार प्रसार करा, जगाच्या कल्याणासाठी आपल्या कुटुंबियाच्या कल्याणासाठी समाज कल्याणासाठी या गोष्टीनं कल्याण होईल. धन्यवाद, आपला बराच वेळ घेतला आणि ज्यांना जायचं होतं ते निघून गेले, थोडे पुढे गेले, पण बरेच जण थांबलेही. जे ग्रंथ आहेत, ज्यांच्याकडे ग्रंथ नाही जरूर ग्रंथ घ्या, गीता भागवत ग्रंथ, जपमाळा निश्चितच कुठे ना कुठे असतील, तुमच्याकडे नसतील जपमाळा तर जपमाळ घ्या, ध्यान करा, प्रार्थना करा भगवंताला. किती अडी अडचणी, मोठा दुष्काळ आहे आणि काय काय सांगता सोय नाही, पण हे जग असंच आहे हे समजून घ्यायला हवं. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ, दोन्ही राहणार, असं नेचर, असं स्वभावच आहे या जगाचा. पण म्हणूनच आपण संकल्प करा, आम्हाला नाही राहायचं इथे, इथं राहिलं तर या द्वंद्वामध्ये आपण फसून राहू, सुख दुःखाच्या, सुकाळ दुष्काळाच्या, जन्म मृत्यूच्या इत्यादी इत्यादी द्वंद्वाचे पुष्कळ प्रकार आहेत, गरीब श्रीमंतीच्या, द्वंद्वामध्ये फसतोय आपण. त्या बाहेर पडूया, द्वंद्वातीतो विमत्सरः, भगवंताचे भक्त बनूया. जगन्नाथ स्वामी की कुणाकुणाची इच्छा आहे की भगवंताचा आपण भक्त भाव. भगवंताचं बरं का, भगवंताचं भक्त. साईबाबा भगवंत नाही, समजून घ्या. बऱ्याचशा गोष्टी आहेत. देवताही भगवंत नाहीत. 33 कोटी देवता आहेत तेही भगवंत नाहीत. तेव्हा त्यांची आराधना तुम्ही केली तर आपण जाल स्वर्गामध्ये, जरूर जाल. पण स्वर्ग वेगळं, वैकुंठ वेगळा. बरं का, तुकारामाला स्वर्गाला नाही गेले. स्वर्गाच्या पलीकडं, स्वर्गालाही लाथाडून किंवा स्वर्गालाही ओलांडून त्याच्या पलीकडं गेले. तेव्हा हे शास्त्र आहे, धर्माचं शास्त्र, भगवत साक्षात्कार चं विज्ञान आहे, आत्मसाक्षात्काराचं विज्ञान आहे. आणि ते विज्ञान जसं आहे तसं शुद्ध अवस्थेमध्ये हे हरे कृष्ण आंदोलन प्रस्तुत करत आहे. मला वाटतं आणि माझा विचार, ते विचार तुम्ही घरी ठेवा. आमचेही विचार, भगवंताचा विचार, भगवंताला बोलू द्या. म्हणूनच बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सुरुवात करा, आपण थोडे पुढाकार घ्या. या कृष्ण भावनामृत संघामध्ये म्हणजे पुढारी व्हा, नेते व्हा. काही विभाग सांभाळा, प्रचार विभाग, हा विभाग, तो विभाग, प्रसाद वितरण विभाग, ग्रंथ वितरण विभाग, कीर्तन विभाग, याचं वातावरण पसरू द्या. धन्यवाद. जगन्नाथ स्वामी की, जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की, श्रील प्रभुपाद की.